चीनी मंडी .com पॉडकास्ट।
7 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा झाली 4,807 कोटींची रक्कम। मुख्यमंत्र्यांकडून सहकार माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांचं कौतुक। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत आतापर्यंत 10 लाख लाभार्थींचं प्रमाणीकरण पूर्ण झालं आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ पत्रकार कक्षात पत्रकारांशी बोलताना दिली। यावेळी त्यांनी ही योजना विना अडथळा आणि गतिमान पद्धतीनं सुरू केल्याबद्दल सहकार प्रधान सचिव आभा शुक्ला आणि माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिव SVR श्रीनिवास तसंच इतर अधिकारी आणि तंत्रज्ञांचं अभिनंदनही केलं। याविषयीचे मुद्दे: पोर्टलवर अपलोड केलेली कर्ज खाती 35,809, जाहीर झालेली कर्ज खाती 21,81,451, पहिली यादी 24 फेब्रुवारी रोजी 68 गावातील 15,358 कर्ज खात्यांची, दुसरी यादी 28 फेब्रुवारी रोजी 15 जिल्ह्यातील 21,81,000 कर्ज खात्यांची। ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेमुळे गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, नांदेड, नंदुरबार, नाशिक या 6 जिल्ह्यातील 5 लाख कर्ज खात्यांची यादी नंतर प्रसिद्ध करण्यात येणार। शेतकऱ्यांकडून आधार प्रमाणीकरण पूर्ण 10,03,573, रक्कम प्रत्यक्ष जमा आतापर्यंत 7,06,500 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात 4,807 कोटी रुपये। कर्जमुक्ती योजनेतील लक्षणीय बाबी: केवळ 28 दिवसात पोर्टल सुरू झालं। महाआयटीतर्फे संपूर्णपणे स्वतः विकसित सॉफ्टवेअर, कुठल्याही खासगी व्हेंडरचा समावेश नाही। उच्च क्षमतेचं सर्व्हर आणि क्लाउड तंत्रज्ञान पोर्टलसाठी उपयोगात आणल्यानं 80,000 जास्त आपले सरकार सेवा केंद्र आणि बँका यांना विना अडथळा आधार प्रमाणीकरण शक्य। प्रतिदिन 4 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांची प्रमाणीकरण प्रक्रिया पोर्टलद्वारे पूर्ण होण्याची अपेक्षा। मराठीचा पूर्ण वापर: पात्र शेतकऱ्यांची यादी मराठीत, तसंच प्रमाणीकरण आणि तक्रार नोंद पावती सुद्धा मराठीतच। सहकार विभाग महसूल विभागावर योजनेची संपूर्ण जबाबदारी, माहिती तंत्रज्ञान विभागानं दिला अविरत तांत्रिक सपोर्ट। प्रशिक्षण व्हिडिओ: सहज समजेल अशा प्रशिक्षण पुस्तिका, यामुळे सर्व स्तरावर यशस्वी प्रशिक्षण। आधार प्रमाणीकरण करण्याचा मूळ उद्देश कर्ज खात्यात किती रक्कम आहे त्याची शेतकऱ्यांना माहिती देऊन मान्यता घेणं, त्यामुळे अर्ज करण्यासाठी रांगा लावण्याची वेळ नाही। आधार जोडणीमुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करणं आणि इतर योजनांचा लाभ देणं सहज शक्य। 2019 कर्जमुक्ती योजना आणि 2017 कर्जमाफी यातील तंत्रज्ञान विषयक फरक: महात्मा फुले योजनेत कुठलाही फॉर्म भरून घेतला जात नाही। 2017 योजनेत शेतकऱ्यांना क्लिष्ट फॉर्म भरण्यासाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागायचं। शेतकऱ्यांना पोर्टलवर ऑनलाईन लॉग इन करण्याची आवश्यकताच नाही। सध्याच्या योजनेत केवळ 2 ते 3 मिनिटात प्रमाणीकरण होत असल्यानं वेळेचा अपव्यय नाही। बँकांना भरावयाची माहितीही अत्यंत सुलभ केली, त्यामुळे पोर्टलवर लगेच अपलोड झाली। त्यावर केवळ संगणकीय प्रक्रिया करून पात्र शेतकऱ्यांची यादी जिल्हा आणि तालुका पातळीवर प्रसिद्ध करण्यात आली। 2017 शेतकऱ्यांची यादी ही योजना संपल्यावर प्रकाशित करण्यात आली होती। सध्याच्या महात्मा फुले योजनेत बँकेनं भरावयाच्या माहितीमध्ये आधार क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे। सध्याच्या योजनेत पोर्टल हे आपलं सरकार सेवा केंद्र, बँका तसंच स्वस्त धान्य दुकानांशी जोडण्यात आलं आहे। याशिवाय अपात्र नावं वगळण्याकरिता आयकर विभागाशी समन्वय। सध्याच्या योजनेत प्रमाणीकरण आणि तक्रार नोंद पावती मराठीत। पोर्टलवरील विविध मॉड्यूल्स वेगवान आणि लवचिक, त्यामुळे एकूणच तांत्रिक प्रक्रियेतील उणीवा आणि अडचणी तत्काळ दूर।